आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विविध लोककल्याणकारी योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पंतप्रधानांचा पुनरुच्चार. कच्च्या खाद्यतेलावरील मूलभूत सीमा शुल्क आता 10%. रेल्वे तत्काळ आरक्षणासाठी आधार संलग्न ओटीपी अनिवार्य. डब्ल्यूटीसी अजिंक्यपदाच्या सामन्यात पहिल्याच दिवशी 14 गडी गारद. आणि राज्यात अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता. विदर्भात धोक्याचा केशरी तर मराठवाडा आणि कोकणात पिवळा बावटा. आता सविस्तर बातम्या. विविध लोककल्याणकारी योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. सामाजिक सुरक्षितता क्षेत्रात कामगार मंत्रालयानं राबवलेल्या प्रभावकारी योजनांचा परिणाम म्हणून भारताचं सामाजिक सुरक्षा कवच 64% पोहोचलं आहे. याबाबत कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या समाजमाध्यमावरील संदेशावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मोदी यांनी कामगार मंत्रालयाचं कौतुक केलं आहे. सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांनी प्रेरित होऊन भारतानं गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं आहे. आकाशवाणी न्यूज तुमच्यासाठी गेल्या 11 वर्षात प्रमुख क्षेत्रांमध्ये सरकारच्या प्रयत्नांवर एक विशेष लेख सादर करत आहे. यामध्ये आज भारताच्या वाहतूक पायाभूत सुविधांच्या परिवर्तनावर आधारित हा वृत्तांत माझ्या सहकारी मेघना देशपांडे यांच्याकडून.
गेल्या दशकात भारतामध्ये एकात्मिक दृष्टिकोनातून अभूतपूर्व प्रमाणात पायाभूत सुविधा विकसित झाल्या आहेत. महामार्ग बांधकामाची दैनिक सरासरी 2014 तुलनेत जवळजवळ तिप्पट म्हणजेच दररोज 34 किलोमीटर या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. भारतमाला परियोजनेअंतर्गत आर्थिक मार्ग विकसित करण्यासाठी आणि जोड सुविधांवरील खर्च कमी करण्यासाठी 20,000 किलोमीटरहून अधिक महामार्ग बांधण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील संपर्क व्यवस्था 99% पोहोचली आहे. 2014 पासून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 7,80,000 किलोमीटरहून अधिक रस्ते बांधण्यात आले आहेत. पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्यामध्ये एकात्मिक पायाभूत सुविधा विकासासाठी 44 मंत्रालयं 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना GIS आधारित डिजिटल मंचावर एकत्रित केलं आहे. रेल्वेनं मोठ्या प्रमाणात क्षमता वाढ केली आहे. 45,000 किलोमीटरहून अधिक मार्गांचं विद्युतीकरण पूर्ण झालं आहे आणि 333 जिल्ह्यांना जोडणाऱ्या 68 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 1,300हून अधिक रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण केलं जात आहे. विमान वाहतूक क्षेत्रात उडे देश का आम नागरिक म्हणजेच उडान योजनेअंतर्गत 88 विमानतळं कार्यान्वित करण्यात आली. मेट्रो रेल्वे आता 23 शहरांमध्ये पसरली आहे आणि भारत जगातील 3रा क्रमांकाचं सर्वात मोठं मेट्रो नेटवर्क म्हणून उदयास येत आहे. सागरमाला कार्यक्रमाअंतर्गत बंदरं आणि देशांतर्गत जलमार्गांनी मोठी झेप घेतली आहे. बंदरांशी जोडलेले 277 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटी, जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पूल आणि 10,000 फूट उंचीवरील जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा म्हणजेच अटल बोगदा भारताच्या अभियांत्रिकी चमत्कारांचं. स्टॅच्यू ऑफ युनिटी, जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पूल आणि 10,000 फूट उंचीवरील जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा म्हणजेच अटल बोगदा भारताच्या अभियांत्रिकी चमत्कारांचे उंच प्रतीक आहेत. एकंदरीत या प्रगतीद्वारे उत्पादकता वाढत आहे, संपर्क व्यवस्था सुधारत आहे आणि 2047 पर्यंत विकसित भारतासाठी पाया रचत आहेत.
सरकारनं विविध क्षेत्रात केलेल्या कामांमुळे भारताची अर्थव्यवस्था आज जगात 4थ्या क्रमांकावर पोहोचली आहे असं मत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल नाशिकमध्ये व्यक्त केलं. शेतकऱ्यांपासून सामान्य फेरीवाल्यापर्यंत सर्वांसाठी विविध योजना राबवून सरकारनं सबका साथ सबका विकास हे ब्रीद पूर्ण केलं आहे असंही ते म्हणाले. नाशिकमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या विमानतळाचा विकास करण्यात येणार असल्याचं मोहोळ यांनी सांगितलं. केंद्रानं सूर्यफूल सोयाबीन आणि पामतेलांसह कच्च्या खाद्यतेलावरील मूलभूत सीमा शुल्कात कपात केली असून हे शुल्क 20%वरून 10% केलं आहे. या निर्णयामुळे खाद्यतेलांच्या किमती कमी होऊन ग्राहकांना दिलासा मिळेल आणि एकंदर महागाई रोखण्यास मदत होईल असा विश्वास ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं व्यक्त केला आहे. शुल्क कमी केल्यामुळे देशांतर्गत तेल शुद्धीकरणाला देखील प्रोत्साहन मिळेल. या कपातीमुळे कच्च्या आणि शुद्ध केलेल्या खाद्यतेलांमधील आयात शुल्कामधील तफावत वाढून 19.25% झाली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रेल्वेचं तत्काळ आरक्षण करण्याची सुविधा आता केवळ आधार संलग्न खातेधारकांनाच मिळणार आहे. येत्या 15 जुलैपासून संकेतस्थळ किंवा ऍपद्वारे तत्काळमधील ऑनलाईन आरक्षण करताना आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरण अनिवार्य असेल. तिकीट खिडकी किंवा रेल्वेच्या अधिकृत एजंटकडून तिकीट आरक्षित करताना दिलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या ओटीपीची पडताळणी करण्यात येईल. तसंच रेल्वेच्या अधिकृत एजंट्सना आरक्षण सुरू झाल्यानंतर पहिली 30 मिनिटं तत्काळ तिकीट आरक्षित करण्याची परवानगी दिली जाणार नाही. तत्काळ आरक्षण योजनेचे लाभ खऱ्या प्रवाशापर्यंत पोहोचावेत यासाठी हे बदल करण्यात येत आहेत असं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं. नवं सरकार वेगानं काम करत असून आता प्रशासनाला 150 दिवसांचं लक्ष देण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अकोल्यात सांगितलं. कार्यकर्ता संवाद संमेलनात ते बोलत होते. सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात न जाता त्यांची कामं घरबसल्या व्हावीत हा आता उद्देश असल्याचं फडणवीस म्हणाले. अकोला इथं विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. वैनगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भातली कोरडवाहू शेती कायमस्वरूपी बागायती होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. इंदापूर माणगाव बाह्यवळण रस्त्यांचं काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 4 पर्यायी रस्त्यांची कामं करण्याचे निर्देश पवार यांनी दिले. सातारा जिल्ह्यातल्या महत्वाच्या विविध ऐतिहासिक धार्मिक स्थळांचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्णयही काल मंत्रालयात एका बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी अपेक्षित 311 कोटींचा निधी टप्प्याटप्प्यानं उपलब्ध करून दिला जाईल असं पवार यांनी सांगितलं. अजिंक्यतारा किल्ल्याची दुरुस्ती करण्यासाठी स्वतंत्र निधीची सोय करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावर एक कायमस्वरूपी भव्य प्रदर्शन आणि पर्यटन केंद्र उभारण्यात यावं अशा सूचनाही पवार यांनी यासंदर्भातल्या बैठकीत दिल्या. रायगड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र हरिहरेश्वर मारळ श्रीवर्धन या पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठीचे प्रस्ताव तीर्थयात्रा कायाकल्प आणि आध्यात्मिक संवर्धन अभियान योजनेत समाविष्ट करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठवावेत असे निर्देश पवार यांनी दिले. सांगली जिल्ह्यातल्या कवठे महांकाळ तालुक्यात झुरेवाडी इथं एका महिलेनं कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण घेऊन भाकऱ्या करून देण्याचा लघुउद्योग यशस्वीरित्या सुरु केला. ज्वारी बाजरी आणि मक्याच्या भाकऱ्यांचा पुरवठा करणाऱ्या सुकन्या पवार यांचं हे मनोगत.
मला अशी एक इच्छा होती की व्यवसाय करावा, त्यासाठी मी भाकरी हा व्यवसाय निवडला. कृषी विज्ञान केंद्र सांगली येथे मी 3 दिवसाचं ट्रेनिंग घेतले. विकसित कृषी संकल्प केंद्र यामार्फत मला मार्गदर्शन मिळाले. अगोदर माझा इन्कम 10,000 इतकाच होता, आता इन्कम वाढलेला आहे.
आषाढी यात्रेच्या काळात राज्य परिवहन महामंडळाकडून 5,200 विशेष बसगाड्या सोडण्याचं नियोजन करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. तसंच राज्यातल्या कोणत्याही गावातून किमान 40 भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येईल असंही सरनाईक यांनी सांगितलं. आषाढी एकादशीच्या निमित्तानं मध्य रेल्वेकडून 1 ते 7 जुलै दरम्यान पंढरपूरसाठी 80 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. पुणे मिरज कोल्हापूर लातूर भुसावळ खामगाव नागपूर अमरावती इथून या रेल्वेगाड्या धावतील. आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात लंडनमधील लॉर्ड्सवर काल पहिल्याच दिवशी 14 गडी बाद झाले. दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या 4 बाद 43 धावा झाल्या. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 212 धावात आटोपला. ब्यू वेस्टरनं सर्वाधिक 72 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या कासिको राबादानं ऑस्टिनचे 5 गडी बाद केले. आकाशवाणीच्या इंद्रप्रस्थ आणि इतर वाहिन्यांवर दुपारी 2:55 पासून या सामन्याचं धावतं समालोचन ऐकता येईल. हवामान. सांगली जिल्ह्यातील तासगाव पलूस आणि मिरज तालुक्यात आज पहाटे 3 वाजता जोरदार पाऊस झाला. जळगाव शहरासह जिल्ह्यात काल रात्री 8 च्या सुमारास प्रचंड वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला. राज्यात अनेक ठिकाणी सोसाट्याचे वारे आणि विजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई आणि मध्य महाराष्ट्र वगळता कोकण मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विविध लोककल्याणकारी योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पंतप्रधानांचा पुनरुच्चार. कच्च्या खाद्यतेलावरील मूलभूत सीमा शुल्क आता 10%. रेल्वे तत्काळ आरक्षणासाठी आधार संलग्न ओटीपी अनिवार्य. डब्ल्यूटीसी अजिंक्यपदाच्या सामन्यात पहिल्याच दिवशी 14 गडी गारद. आणि राज्यात अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाची शक्यता. अतिदक्षतेचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.